तिथं केले अनुष्ठान मद्रासी बाबान
बाबान
गजाननाची पिंड आहे तिथं बलवान
वावा
शिव मंदिर परमेश्वर बागाते सुंदर
सुंदर
उंचावर सीता नानी आहे गुंफावर
वावा
याच ठाई नाग अर्जुन घ्यावे बघून
अगदी बराबर
त्यांना बघून मन जात बघा रमून
शबास
तिथं राहिले राम सीता आणि लक्ष्मण
लक्ष्मण
म्हणून चंडिका देवीची भूमी झाली पावन
वा
ते भास्कराचार्य होते बघा बहु गुणवान
गुणवान
इतिहासात आज बघा झाले महान
वा वा
ऋषी आणि वाल्मिकाचं तिथं आहे मंदिर
मंदिर
त्याच ठाई तप केले त्यांनी खरोखर
शबास
महाशिवरात्रीला देवीची यात्रा मोठी भरती
भरती
सहन थोर भक्त देवीचा जय जयकार करती
अगदी बराबर
तिथं गाडगे बाबा आणि नित्यानंद स्वामी
नित्यानंद स्वामी
मुखामध्ये नाम घेता विघ्न जाई पळूनी
वा वा
असे त्या देवीचं महान तीर्थ आहे
हा
मग लाखो भक्त तिच्या दर्शनाला जातात
चंडिका देवीच्या
मंगळवार शुक्रवार आमुष्या पौर्णिमा
हो
नवरात्रीला यात्रा मोठी भरते
बराबर
दक्षिणी देवीच्या नावानं उदय उदय चंडिका देवीच्या नावानं उदय उदय उदे गाई उदे उदे मनाची